चीनी मंडी .com पॉडकास्ट।
5 वर्षांपासूनच्या ऊस बिल थकबाकीचं काय? साखर आयुक्तालयाकडून राज्यातील FRP थकवलेल्या कारखान्यांवर रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट अंतर्गत कारवाई सुरू केली आहे, मात्र ही कारवाई केवळ या हंगामातील थकबाकीची आहे। यापूर्वी राज्यातील काही कारखान्यांनी 5 वर्षांपासून FRP ची काही रक्कम थकीत ठेवली आहे। ही रक्कम जवळपास 250 कोटींच्या घरात जाते, त्यामुळे सध्याच्या कारवाईबरोबर जुन्या थकबाकीसाठी ही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। यंदाच्या हंगामात साखर कारखाने अडचणीत आल्यानं ऊस बिल थकबाकीचा विषय जास्त गाजला। त्यातच सार्वत्रिक निवडणुकांमुळे कारखान्यांसाठी शेतकऱ्यांची रक्कम जास्त काळ थकवणंही धोक्याचं होतं, पण कारखानेच आर्थिक अडचणीत असल्यामुळं FRP थकली होती। शेतकऱ्यांनी आंदोलनं केल्यामुळं साखर आयुक्तांनी त्याची दखल घेत कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील 68 साखर कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई झाली आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात ऊस बिलांचे 22,042 कोटी रुपये देय होते, पैकी 18,821 कोटी 22 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले आहेत। राज्यातील हंगाम संपल्यानंतरही 3,607 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे। राज्यात यंदा 195 पैकी केवळ 43 साखर कारखान्यांनीच शेतकऱ्यांना पूर्ण FRP अदा केली आहे। दरम्यान 31 साखर कारखान्यांकडे 2011 पासूनची थकबाकी आहे, याची एकूण रक्कम आता 249 कोटी 52 लाख रुपये होते। बीडचा जय भवानी साखर कारखाना, सातारचा रयत साखर कारखाना या कारखान्यांकडे त्यापूर्वीचीही थकबाकी आहे। यंदाच्या हंगामात देखील दोन्ही कारखान्यांकडे ऊस बिलं थकीत आहेत, त्यात जय भवानी कारखान्याची साखरही जप्त करण्यात आली आहे। थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांमध्ये दौलत कोल्हापूर 19.96 कोटी, वसंतदादा शेतकरी सांगली 55.4 कोटी, रयत सातारा 9.81 कोटी, न्यू फलटण 48.41 कोटी, स्वामी समर्थ सोलापूर 9.7 कोटी, श्री शंकर सोलापूर 30.76 कोटी, आर्यन शुगर सोलापूर 21.5 कोटी, विजय शुगर सोलापूर 20.17 कोटी, शंभू महादेव उस्मानाबाद 11.87 कोटी, चोपडा जळगाव 12.82 कोटी, समर्थ जालना 3.65 कोटी, जय भवानी बीड 3.26 कोटी, एच जे पाटील नांदेड 5.57 कोटी आणि महाराष्ट्र शेतकरी परभणी 9.92 कोटी यांचा समावेश आहे।